आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 25वी बसका आज चीनांतल्या तियानचीन शारांत सुरू जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बसकेन वांटो घेतले. प्रधानमंत्री मोदी एससीओ वांगडी देशांच्या फुडाऱ्यांकडे द्विपक्षीय बसका घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज अहमदाबाद महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि भारत बेगीनूच संसारांतली तिसरी व्हडली अर्थव्यवस्था जातली अशें म्हळां. कझाकस्तानांतल्या शिमकंडान जाल्या 16व्या आशिया शूटिंग चॅम्पियनशिपांत भारतान इतिहासीक कामगिरी केल्या. भारतान 50 भांगरा पदकां जिखून पदक तालिकेन पहिली सुवात मेळयली. आता पुराय खबरो. शांघाय सहकार्य संघटना एससीओच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 25वी बसका आज चीनांतल्या तियानचीन शारांत सुरू जातली. या शिखर सभेन वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तियानचीनांक पावल्यात. 2 दिसांच्या या विचार विनिमयांत 20 परस चड देशांतले वरिष्ठ फुडारीन 10 आंतरराष्ट्रीय संघटनांचे मुखेली वांटो घेतात. चीन 5व्यांदा एससीओ शिखर परिषदेचे आयोजन करता. ही बसका राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हांच्या अध्यक्षतेखाला जाता. चीनाच्या अध्यक्षपदाखाला 2025 वर्स एससीओ सातत्य उदरगतीचे वर्स अशे जाहीर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनातल्या तियानचीन शारात एससीओ वांगडी देशांच्या फुडाऱ्यांकडे द्विपक्षीय बसका घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांचे कडेन दूरध्वनी वरवीं संवाद साधलो. ह्या वेळार राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हांणी युक्रेना संबंधित हालींच्या घडणुका विशीं आपली मतां मांडली. मोदी हांणी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हांचे उपकार मानले आनी संघर्शाचेर शांततायेन तोडको काडपा खातीर आनी बेगिनात बेगीन शांतता पुनर्संचयत करपा खातीरच्या प्रयत्ना प्रती भारताच्या खंबीर आनी सातत्यपूर्ण भुमिकेक दुजोरो दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 125वो भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर हो कार्यक्रम प्रसारीत जातलो. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाचे युट्यूब चॅनलाचेर ताचें थेट प्रसारण जातलें. हिंदी प्रसारण उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशीक भाषांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज अहमदाबाद महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले. हातून गांधीनगर लोकसभा मतदारसंघात पुनर्विकसित 4 दिन आणि शारी आरोग्य केंद्रांच्या 2 नव्यान बांधिल्ल्या इमारतींचा आसपाव असा. शाह आज सांजवेळा अहमदाबाद नगरपालिकेच्या मिशन मिलियन प्रकल्पाखाला 2 झाडां लावपाच्या मोहिमांनी वांटो घेतले. शाह गांधीनगरात भौशीक प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी भौशीक बसकेंतूय उलोवप करतले. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव हांणी काल उत्तर प्रदेशांतल्या नोयडान मोबायल फोना खातीर देशांतल्या पहिल्या टेम्पर्ड ग्लास उत्पादन प्रकल्पाचे उक्तावण केले. टेम्पर्ड ग्लास हो मोबायल फोना खातीर म्हत्वाचो एक्सेसरीज आसा आनी ताचे स्वदेशी उत्पादन मेक इन इंडियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दृश्टीकोनाच्या दिकेन एक व्हड पावल आसा अशें ह्या वेळार उलयतना मंत्र्यांनी सांगले. फाटल्या 11 वर्सांत भारतांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांत 6 पटींनी वाड जावन 11.5 लाख कोटी झाला. 3 लाख कोटी परस चड निर्यात झाल्या आनी 25 लाख लोकांक प्रत्यक्ष रोजगार मेळा अशें तांणी सांगले.
मोदी जी के मेक इन इंडिया प्रोग्राम के तहत इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग देश में बहुत बड़ी मात्रा में पिछले 11 वर्षों में बढ़ी है. इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन करीब 6 गुना बढ़ा है. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट्स करीब 8 गुना बढ़ा है इन 11 वर्षों में. एक एक करके चाहे मोबाइल हो, लैपटॉप हो, सर्वर्स हो, हार्डवेयर के दूसरे कम्पोनेंट्स हो, राउटर्स हो, उन सब की मैन्युफैक्चरिंग भारत में स्टार्ट हुई है. 1 by 1 सभी कम्पोनेंट्स भारत में बनने लगे हैं. आज जो मोबाइल फोन में यूज होने वाला टेम्पर्ड ग्लास कवर होता है वो ये प्लांट का आज इनॉग्रेशन है. तो स्टेप बाय स्टेप वैल्यू एडिशन भारत में बढ़ता जा रहा है.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेलान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी भारत बेगीनूच संवसारांतली तिसरी व्हडली अर्थवेवस्था जातली अशें सांगले आनी देशाच्या विकासाक चालना दिवपाचे श्रेय तांणी प्रधानमंत्री जनधन येवजणेक दिले. चालू वित्तीय वर्साच्या एप्रील जून तिमाहीत भारताचो GDP 7.8% वाढला. इंडोरांतल्या रंगवासा गावात सरकारी बँकांच्या अर्थिक समावेशन मोहिमेक संतृप्ती शिबिरात उलयतना मल्होत्रा हांणी सांगले केंद्र सरकार आणि RBI हांणी 11 वर्सां आदी बँकांच्या सहकार्यान जनधन येवजण सुरू केली जाका लागून देशभरात उदरगत झाल्या. देशाच्या विकास प्रवासात सगळ्या घटकांतल्या लोकांचा सहभाग सुनिश्चित करपा खातीर तांकां बचत पेन्शन विमा क्रेडिट आणि हेर सेवा प्रदान करपा खातीर या येवजणे अंतर्गत 55 कोटी खाती उघडल्यात अशी RBIच्या गव्हर्नरान म्हळे. चालू अर्थिक वर्षाच्या एप्रिल जून तिमाहीत भारताचे वास्तविक सकल घरेलू उत्पादन GDP 7.8% दरान वाढपाचो अदमास असा. 5 तिमाहींतलो हो सगळ्यांत चड असा. फाटल्या वित्तीय वर्षाच्या 4थ्या तिमाहीत GDP 7.4% जाल्यार फाटल्या वित्तीय वर्षाच्या 1थ्या तिमाहीत 6.5% आशिल्ली. सांख्यिकीन कार्यावळी अंमलबजावणी मंत्रालयान जाहीर केल्ल्या 1थ्या तिमाहीच्या आंकड्या प्रमाण नॉमिनल GDP 8.8% वाढ जाल्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळां भारत हे सुधारणाचेर चलपी जागतिक विकास इंजिन असा.
भारत एक ऐसा उभरता हुआ देश है जिसकी इकोनॉमी जिसमें अपॉर्चुनिटीज इतनी बड़ी मात्रा में बढ़ने वाली आगे आने वाले दिनों में कि यूरोपियन यूनियन हो FTA का सऊदी अरेबिया के साथ भी चर्चाएं चल रही है. वो तो चाहते हैं 6 के 6 खाड़ी के देश FTA में एक साथ आ जाए. पूरी दुनिया आज आपके साथ व्यापार बढ़ाना चाहती है. ये भारत के निर्णायक नेतृत्व में है. ये जादू आप सबके सामर्थ्य में आपकी काबिलियत में है. ये
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले की GDP वाढीचा दर 7.8% असा आणि हाचे भारताच्या ऊर्जा वापराचेर सकारात्मक परिणाम जातलो. नवी दिल्लीत मीडियाक संबोधित करताना पुरी हांणी सांगले भारताचा ऊर्जेचो वापर जागतिक प्रमाणापेक्षा टिप्पट असा आणि सरकार रिफायनिंग क्षमता मजबूत करपा खातीर आणि हरित ऊर्जेक प्रोत्साहन दिवपा खातीर साबार पावलां उभारता. तेलंगणा राज्य मंत्रिमंडळान राज्याच्या पंचायत राज कायदो 2018 दुरुस्ती करपाचो निर्णय घेतला. हाका लागून सप्टेंबरात जावपी राज्यातल्या ग्रामीण थळाव्या संस्थांच्या वेचणूक आणि आरक्षणाची मर्यादा 50% जातली. मंत्रिमंडळ बसके उपरांत राज्य मागासवर्ग कल्याण मंत्री पी प्रभाकर आणि महसूल मंत्री श्रीनिवास रेड्डी आणि काल सांजवेळा हैदराबादात सांगले मागासवर्गा खातीर 42% आरक्षण चालीक लावपाक सरकार वचनबद्ध असा. भारतीय हवामान खात्यान आज राजस्थान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात काय सुवातांनी दाट उटंगाराचो अदमास उक्तायला. मेघालय छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात फुडले 2-3 दीस अशीच परिस्थिती असतली. हिमाचल प्रदेशात अजूनही मॉन्सून सक्रिय असा. राज्यातल्या जायत्या वाठारांनी आज घोग्यांनी पाऊस पडपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. पंजाब आता मेरेनच्या सगळ्यात विध्वंसक हुंवाराक तोंड दिता. अहमदाबादात झाल्या 25व्या कॉमनवेल्थ सिनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपात भारतान 4 भांगरा 100 रुपया आणि 3 कांस्य पदकां सहित 13 पदकां जिंकून पदक तालिकेत पहिली सुवात मिळयली. निमाण्या दिसा भारतीय वेटलिफ्टर्सांनी 2 पदकां जिंकली जातून महक शर्मान 253 किलो वजन उखलून रौप्य पदक जिंकले आणि 110+ किलो वजनी गटाच्या निमाण्या फेरयेत लवप्रीत सिंगान एकूण 380 किलो वजन उखलून कांस्य पदक जिंकले. कझाकस्तानातल्या शिमखंडात झाल्या 16व्या आशिया शूटिंग चॅम्पियनशिपात भारतान इतिहासिक कामगिरी केल्या. चॅम्पियनशिपात पहिलेच खेप भारतान 50 भांगरा पदकां जिंकून पदक तालिकेत पहिली सुवात मिळयली. भारतान 26 रुपया आणि 23 कांस्य पदकां सहित वट 99 पदकां जिंकल्यात. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 25वी बसका चीनातल्या तियानचीन शारांत सुरू जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बसकेन वाटो घेतले. प्रधानमंत्री मोदी SCO वांगडी देशांच्या फुडाऱ्याकडे द्विपक्षीय बसका घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. इतल्या ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो सांजवेळा 6:30.